श्लोक क्रमांक 5 आणि 6 अंतकाले च माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति स मद्भावम याति नस्तत्र संशयः यम यम वापि स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम तम तमैवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः। जे आताची सांगितले होते अगा अधियज्ञ म्हणितला जयाते जे आदीची तया माते जाणोनी अंती ते देह झोळ ऐसे मानुनी ठेले आपण पे आपण होऊनी जैसा मठ गगना भरुनी गगनीची असे ये प्रतीतीची या माज घरी तया निश्चयाची वोवरी आली म्हणोनी बाहेरी नव्हेची से ऐसे सबाह्य ऐक्य संचले मीची होऊनी असता रचिले बाहेरी भूतांची पाचही खवले नेणताची पडिली आता उभया उभेपण नाही जयाचे मा पडलिया गहन कवण तयाचे म्हणवनी प्रतीतीची पोटींचे पाणी न हाले ते ऐक्याची आहे वोतिली की नित्यतेची या हृदयी घातली जैसी समरस समुद्री धुतली रुळेची ना पै अथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदके भरला पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे ना तरी सर्पे कवच सांडिले का उबारेने वस्त्र फेडिले तरी सांगपा काय मोडले अवेवा माजी तैसा आकारू हा आहात भ्रंशे वाचूनी वस्तू ते सांचलीच असे तेच बुद्धी झाली या विसकुसे कैसे नि आता म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते जे मोकलीती देहाते ते नीची होती एरवी तरी साधारण उरी आदळलिया मरण जो आठवू धरी अंतकरण तेची होई जे जैसा कवणू एकू काकुळती पळता पवनगती दुपावली अवचिती कुहा माजी पडियेला आता तया पडण या आरवते पडण चुकवावया परवते नाही म्हणवनी तेथे पडावेची पडे तेवी मृत्यूचे नि अवसरे एके जे येऊनी जीवासमोर ठाके ते होणे मग न चुके भलतया परी आणि जागता जव असिजे तव जेणे ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची ए मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणोनी सदा स्मरावे मातेची तुवा।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतये पुंडली कवरदे हारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। विषयाचं ध्यान किंवा विषयाचं चिंतन आणि विषयाच्या चिंतनापासून बुद्धिनाशापर्यंत आणि बुद्धिनाशापासून आत्मनाशापर्यंत पोचलेली परंपरा त्याच्या विपरीत परंपरा पारमार्थिक परंपरा किंवा जशी निर्माण व्हायला हवी तशा प्रकारची परंपरा त्याच्या पुढे भगवंतांनी वर्णन केली मागच्या वेळेला आपण पाहिली। कामना किंवा काम आणि द्वेष निर्माण न होता विषयामध्ये वर्तन करण्याची विशिष्ट युक्ती जमवावी असं भगवंतांचं मत आहे. याचा अर्थ असा की काम आणि कामना यांच्या अजिबातच वाटायला जाऊ नये असं भगवंत म्हणत नाहीत. ते अशक्यही आहे. देहवंताला किंवा देहवानाला संपूर्ण कामना त्याग ही देखील स्वप्नवत गोष्ट राहते. त्यामुळे भगवंत त्याबद्दल बोलत नाहीयेत. भगवंत असं सांगतायत की ज्या ज्या वेळेला इंद्रिय वरचढ होतात, विषय आक्रमण करतात, त्या त्या वेळेला मनाच्या हातात दोऱ्या हव्यात आणि इंद्रिय आवरण्याची एक युक्ती जमून जावी एवढंच भगवंतांना सांगायचंय. 58व्या श्लोकामध्ये भगवंतांनी यदा संहरते च अयम कुर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता हा जो उपाय सांगितला, इंद्रिय आपल्या आपल्या अर्थाच्या ठिकाणी वावरत असताना ज्या वेळेला विषयाच्या ठिकाणी रमून देहबुद्धी वाढण्याचा धोका निर्माण होतो होईल असं लक्षात येतं, त्यावेळेला इंद्रिय आवरता आली पाहिजेत. आपण पाहिलं इंद्रिय आवरण याचा अर्थ इंद्रियांचा रस जो अंतःकरणामध्ये आहे आत आहे तो आवरता आला पाहिजे. बाहेर डोळा पाहतो पण पाहण्याची इच्छा जी आत आहे तिथं नियमन पाहिजे. जीभ हवं ते खाते पण खाण्याची इच्छा खाण्याचा रस खाण्यामधला रस हा ज्या ठिकाणी आहे तिथून आवरता आलं पाहिजे असं भगवंतांना सांगायचं. आणि खरं म्हणजे या 58व्या श्लोकाचं अधिक विवरण म्हणून हे सगळे पुढचे श्लोक पाहायला पाहिजेत. संपूर्णपणाने निराहार जर इंद्रियांना दिला भगवंतांना ते अपेक्षित नाही, तरी देखील काही एक रस राहतोच विषय सेवनाविषयी. आणि आत्मदर्शनाशिवाय काहीही केल्या तो रस जात नाही. रसवर्जम रसहा अपि अस्य परम दृष्ट्वा निवर्तते असं भगवंत म्हणतात. म्हणून विद्वान पुरुष देखील जर निष्कारण अनैसर्गिक इंद्रिय आवरण्याचा प्रयत्न करेल अनैसर्गिक, तर इंद्रिय त्याच्या संबंधात दांडगाई केल्याखेरीज राहणार नाहीत. एक प्रकारे बळजबरीने किंवा बलात्काराने विद्वान पुरुषाचं मन देखील विषयांच्याकडे ओढलं जाऊ शकेल. भगवंतांची ही भूमिका भगवंतांनी सर्व ठिकाणी कायम ठेवलेली आहे. भगवंतांनी म्हणूनच 10व्या अध्यायात विभूती सांगताना देखील धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ अशी आपली स्वतःची विभूती सांगितलेली आहे. धर्माचा अविरोध असणारा असा काम ही भगवंतांनी स्वतःची विभूती सांगितलेली आहे. एका विशिष्ट मर्यादेमध्ये कामसेवन धर्म्य न्याय्य असं कामसेवन भगवंतांना अपेक्षित आहे. त्याच्या पुढे जाऊन कामसेवन जे आहे त्यांनी मात्र आत्मनाशापर्यंत कशी व्यक्ती जाते ते भगवंतांनी पुढे सांगितलं. ध्यायतो विषयान पुसः इत्यादी. आणि मग त्याच्यानंतर भगवंतांनी राग द्वेष विरहित असं इंद्रियांचं विषयांमध्ये वर्तन करण्याची कला ज्यांनी संपादन केली तसंच आपलं अंतःकरण ज्यांनी स्वाधीन केलं, राग आणि द्वेष याचा परिणाम अंतःकरणावर होतो, त्यावेळेला विषयामध्ये वर्तन आणि अंतःकरणावर उमटणारे संस्कार, अशा दोन प्रकारांनी हानी होत असते असं भगवंत म्हणतात. म्हणून विषयांमध्ये राग आणि द्वेष वियुक्त असा संचार आणि आपल्या अंतःकरणावर विषयांचं आक्रमण होणार नाही अशी खबरदारी. राग द्वेष वियुक्त इस्तु विषयान इंद्रियेही चरण हे खूप तात्विक झालं. हे ऐकायला जरी बरं वाटलं तरी करायचं कसं हा प्रश्न कायमच शिल्लक राहतो. याचा जो अभ्यास आहे याचा अभ्यास या क्षणापासून सुरू करणं हाच त्याला उपाय आहे. जेव्हा याच्या संबंधी समजलं, जेव्हा याच्या संबंधी जाणीव झाली, तेव्हापासून याचा अभ्यास सुरू करायला हवा. हे जे सांगितलेलं आहे ते 100% आहे आणि आम्हाला 1% जमत नाही अशी आमची परिस्थिती आहे. असं असल्यामुळं हे सर्व निरूपण आश्चर्यवत होऊन जातं. असं कसं शक्य आहे? पण ज्या अर्थी भगवंतांनी सांगितलं त्या अर्थी शक्य आहे. प्रयत्नवानाला सर्व प्रकारे शक्य आहे असंच भगवंतांना सांगायचं आहे. जर राग आणि द्वेष विरहित विषयाचं सेवन करत असेल आणि अंतःकरणावर परिणाम होणारच नसेल, होण्याचा परिणाम टाळता येणार असेल, होणारा परिणाम टाळता येणार असेल, तर अशा परिस्थितीमध्ये नंतर विषय सेवनानंतर विषयाची स्मृती त्याचं ध्यान ही गोष्टच होणार नाही असं भगवंतांना सुचवायचंय. ज्याच्यापासून अनिष्ट परंपरा सुरू होते त्या गोष्टीच सुरू होणार नाहीत. आपण जेवण केलं, गोष्ट संपली. जेवणाने जी पुष्टी तुष्टी शरीरावर यायला हवी ती आली. जेवणाचं अतिरिक्त चिंतन आणि कामनिक जेवण असं जेवला नाही, त्यामुळे अंतःकरणावर परिणाम झाला नाही आणि त्या जेवणाची स्मृती नंतर करत नाही, त्या जेवणाच्या स्मृतीमध्ये नंतर अडकला नाही. या न्यायानी सर्व विषय, अशा न्यायानी जर सर्व विषय सेवन करत असेल, जे जेवणाचं तेच पाहण्याचं, तेच बोलण्याचं, तेच फिरण्याचं, सर्व विषयांच्या बाबत, सर्व कामनांच्या बाबत जर अशा प्रकारे वर्तन करता आलं म्हणून मागच्या वेळेला मी म्हटलं की भगवंतांनी पूर्णपणाने अशा रीतीने वर्तन केलं. भगवंतांचं फार मोठं दिव्य असं चरित्र गोकुळामध्ये झालं. पण गोकुळाच्या स्मृती गाढत भगवंत कधीही बसले नाहीत. त्यांच्या लौकिक जीवनामध्ये देखील त्यांनी एकदा एक ठिकाण सोडलं त्या ठिकाणी भगवंत परत गेले नाहीत. एकदा गोकुळ सोडल्यानंतर परत गोकुळात गेले नाहीत. एकदा मथुरा सोडल्यानंतर परत मथुरेत गेले नाहीत. मनानेही गेले नाहीत, चित्तानेही गेले नाहीत, अंतःकरणानेही गेले नाहीत. ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी राहिले. मागच्या स्मृती भगवंतांनी जागवल्या नाहीत. याचं कारण गोकुळात असतानाच राग द्वेष वियुक्त इस्तु विषयान इंद्रियेही चरण असं त्यांचं जीवन असलं पाहिजे, लक्षात घ्या. असं असल्यामुळं परत गोकुळात जाण्याची इच्छा झाली नाही. गोकुळाचं चिंतन संपलं, गोकुळ सोडलं. या न्यायानी भगवंतांनी प्रत्येक भोग भोगले, तो भोग भोगून झाला, गोष्ट संपली. तो भोग भोगत असताना एका न्याय्य धर्म्य देहधर्माच्या केवळ अंगानी विषय सेवन केला आणि राग आणि द्वेष याच्या विपरीत राग आणि द्वेष निर्माण होऊ न देता प्रत्येक भोगामध्ये भगवंत राहिले असंच झालं असलं पाहिजे. त्याचं अंतःकरणावर अधिक्रमण झालं नाही. असं झाल्यामुळं ध्यायतो विषयान पुसहा संगाहातेषु उपजायते ही गोष्ट भगवंतांच्या बाबत घडली नाही. म्हणून आपल्या छोट्या जीवनात आपल्या छोट्या छोट्या प्रसंगामध्ये आपण जिथं जिथं जाऊ तिथं तिथं अतिशय सावधपणाने राग आणि द्वेष विरहित असं विषय सेवन करता येतं का हे पाहावं. येतं असं मी तुम्हाला सांगेन, निश्चित करता येतं. आणि तसं जर करता आलं, मी नेहमी सांगतो ते म्हणजे आपलं घरी जे जेवण असतं त्या जेवणाची जेवण झाल्यानंतर स्मृती राहत नाही. आपण स्मरण करत बसत नाही, जेवण झालं गोष्ट संपली. पण अन्य कुठं जर आपण जेवण करायला गेलो तर त्याच्या स्मृती कायम राहतात, आठवतं ते जेवण, आणि मग त्याच्यातून दुष्ट परंपरा सुरू होते. याचं कारण त्या ठिकाणी जेवण जेवत असतानाच एक प्रकारे आपल्या अंतःकरणावर देखील त्या विषयाच्या स्मृती कोरल्या जातात. आणि अशा कोरल्या जाणाऱ्या ज्या स्मृती असतात त्या स्मृती आपल्याला अनिष्ट परंपरेकडे घेऊन जातात. याच्या विरुद्ध भगवंत असं सांगतात की या पद्धतीने राग आणि द्वेष विरहित विषयांमध्ये वर्तन आणि अंतःकरणावर परिणाम होऊ न देणं, अंतःकरण त्याच वेळेला आपल्या स्वाधीन असणं, अंतःकरणाने आत्मस्वरूपाचं चिंतन, अशा बेताने जर विषय सेवन करता आलं तर विषय सेवन घडलेलं असताना देखील प्रसाद प्राप्त होतो, प्रसन्नता सोडून जात नाही असं भगवंतांचं म्हणणं आहे. यावेळेला प्रसादमधिगच्छती असं होतं. एक प्रकारे प्रसाद जीवनात प्राप्त होतो, प्रसन्नता, शांती, निर्विकारता, द्वंद्व रहितता अशी त्या जीवनाला मिळते. आणि मग पुढे भगवंत म्हणतात की प्रसादे सर्व दुःखांना महानी ही अस्य उपजायते, या प्रसन्नतेमुळं सर्व दुःख नाहीशी होतात. रुखरुख, चिंता, तळमळ, तडफड अशी जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. ज्याचं चित्त असं नेहमी प्रसादाला प्राप्त झालेलं असतं त्याचं चित्त एका बाजूनी परमात्म्याशी संलग्न व्हायला फार उत्सुक असतं आणि दुसऱ्या बाजूनी संसाराच्या बाबत अनिच्छा निर्माण होते. जसा असेल तसा असो अशी भावना निर्माण होते. संसारातून जी दुःख प्राप्त होतात त्या दुःखाची देखील हानी होते असं भगवंत सांगतात. एका बाजूनी दुःख नाश आणि एका बाजूनी प्रसन्नता. प्रसन्न चेतसो ह्या शुहू, त्यामुळे या प्रसादामुळे प्रसन्न चेतस, चेतस म्हणजे मन, चेतस म्हणजे बुद्धी देखील, शुद्ध चैतन्यापासून निघालेली जी ही सगळी किरण आहेत ते चेतसच. बुद्धी अत्यंत प्रसन्नतेला, मन अत्यंत प्रसन्नतेला प्राप्त होणं, पण मन आणि बुद्धी याच्यात फरक केल्यामुळं विशेष करून प्रसन्न चेतसो म्हणजे मनच. अशा प्रकारे नेहमीच प्रसन्न असणारं असं जे मन आहे तर ते मन बुद्धीला अतिशय स्थिर करतं. बुद्धी ही पर्यवतिष्ठते, बुद्धी अत्यंत पर्यवष्ठित पर्यविष्ठित असे होती अशी होते, फार स्थिर होते. आपली बुद्धी कच खाऊ असते, घाबरते, द्वेषाला चढते, त्या बुद्धीवर विविध प्रकारचे रंग चढतात. जशी दया बुद्धी, क्रोध बुद्धी, द्वेष बुद्धी, अशा प्रकारे कोणताही रंग नसलेली बुद्धी, सहज असणारी बुद्धी, प्युअर इंटेलेक्ट असं म्हणतात, आत्म्यामध्येच रमून राहणारी अशी बुद्धी त्याला प्राप्त होते. मागच्या वेळेला मी सांगितलं की या श्लोकाचं निगमन 18व्या अध्यायाच्या 72व्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या कबुलीच्या निमित्ताने दिलं गेलं. भगवद्गीता मुळात ज्या कारणाकरता सांगितली गेली तो अर्जुनाचा मोह, त्या मोहामुळं होणारा स्मृतीनाश, बुद्धिनाश आणि आत्मनाश, आणि निमित्त करूनी पार्थाते, अर्जुनाला निमित्त करून आपण सर्वच जण सांसारिक मोहामध्ये अडकून पडलेलं असल्यामुळं भगवद्गीतेचा उपदेश हा सर्वांकरता लागू राहतो. अठराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी जेव्हा विचारलं की हे तू एकाग्र चेतस होऊन ऐकलं आहेस ना अर्जुना, कश्चिदेतत् श्रुतं पार्थ त्वयि एकाग्रेण चेतसा कश्चित अज्ञान संमोहा प्रनष्ठस्ते धनंजय, तुझ्या ठिकाणी असणारा अज्ञानजन्य संमोह नाहीसा झाला ना. तेव्हा अर्जुन कबुली देतो की नष्टो मोहहा, माझा मोह नष्ट झाला, स्मृती ही लब्ध्वा त्वत् प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी, सगळे शब्द जसेच्या तसे आले, माझा मोह नाहीसा झाला असा अर्जुन म्हणतो. आता कर्म करत असताना राग आणि द्वेष विरहित भावनेने आणि अंतःकरणावर त्याचा विपरीत होणारा परिणाम टाळून मी कर्म करू शकेन, माझा मोह नाहीसा झाला, मोह नाहीसा झाला, मला स्मृती प्राप्त झाली. ही जी स्मृती आहे ती तुझ्या प्रसादाने प्राप्त झाली, तुझ्या कृपेने प्राप्त झाली, तुझ्या प्रसन्नतेने मला स्मृती प्राप्त झाली. स्थितोस्मी, माझी बुद्धी आता स्थिर झाली. गत संदेह हा, माझे सर्व संदेह नाहीसे झाले. करिष्ये वचनम तव, आता तू जे सांगशील ते करेन असं अर्जुन म्हणायला लागला. अशा प्रकारे ज्याची बुद्धी स्थिर झाली त्याला प्रसन्न चेतस, प्रसन्न मन प्राप्त झालं. हे प्रसन्न मन प्रसादामुळे प्राप्त झालं. हा प्रसाद अंतःकरण स्वाधीन असल्यामुळे प्राप्त झाला, आणि हे अंतःकरण स्वाधीन राहणं हे राग आणि द्वेष याच्यापासून वेगळं होऊन इंद्रिय वापरण्यामुळे शक्य झालं. मागच्या वेळेला खरं इथपर्यंत आपलं झालेलं होतं. नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य नच अयुक्तस्य भावना नच अभावयत शांती अशांतस्य कुत सुखम. भगवंतांनी सुखाचा संबंध म्हणजे आत्मसुखाचा संबंध शांतीशी जोडलेला आहे. सुख आणि शांती हे समानार्थी शब्द आहेत, तरी देखील शांती आणि सुख हे शब्द एकमेकांपासून फार वेगळे करता येत नसतील तरी देखील आपली जी सुखाची जिज्ञासा आहे, आपले सगळे औपनिषदिक मंत्र शांती सुचवतात. कोणताही मंत्र झाल्यानंतर ओम शांती ही शांती ही शांती ही असा शेवट असतो, पण ती शांती सुखमय असावी अशीच आपली भावना असते. त्यामुळे भगवंत जो शांत आहे त्यालाच सुख प्राप्त होतं असं म्हणतात. ज्याच्या ठिकाणी भावना आहे आणि ज्याच्या ठिकाणी बुद्धी आहे तो युक्त होऊ शकतो, जो युक्त होऊ शकतो त्यालाच शांती प्राप्त होते आणि त्यालाच सुख प्राप्त होतं असा याचा सरळ अर्थ आहे. श्लोक मात्र नकारात्मक लिहिलेला आहे. जो अयुक्त आहे त्याला बुद्धी असणं शक्य नाही, जो अयुक्त आहे त्याला भावना असणं शक्य नाही. ज्याच्या ठिकाणी भावना नाही त्याच्या ठिकाणी शांती नाही, ज्याच्या ठिकाणी शांती नाही त्याच्या ठिकाणी सुख नाही असं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. जो युक्त नाही त्याची बुद्धी स्थिर राहू शकत नाही, सरळ आहे. ज्याच्या ठिकाणी थोडीही युक्तता नाही या ठिकाणी युक्त याचा अर्थ राग आणि द्वेष याच्यापासून वियुक्त झालेला. बघा आता सरळ अर्थ आहेत, अर्थ लावायला अडचण कोणती नाही. जो युक्त आहे तो राग आणि द्वेष यांच्यापासून वियुक्त झाला म्हणून युक्त आहे, पण एवढंच त्याचं लक्षण नसून तो आत्म्यामध्ये देखील रमलेला आहे. त्याचं अंतःकरण स्वाधीन आहे आणि तो आत्म्यामध्ये रमलेला आहे. म्हणून भगवंतांचा जो युक्त प्रथम शब्द आला भगवद्गीतेत इथं पुढे बऱ्याच वेळेला आला, हा जो युक्त आहे तो युक्त म्हणजे राग आणि द्वेष निर्माण होऊ न देता कर्म करणारा, विषय सेवन करणारा, तो भगवंतांच्या दृष्टीने युक्त आहे. हा जो राग आणि द्वेष यांच्यापासून वियुक्त आहे आणि आत्म्यामध्ये रमलेला आहे त्याला प्रसाद प्राप्त होतो, तो दुःखमुक्त होतो, तो स्थितप्रज्ञ होतो. म्हणून जो युक्त आहे त्याला बुद्धी आहे, जो अयुक्त आहे त्याला बुद्धी नाही असं भगवंत म्हणतात. नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य. त्याच्या पुढे भगवंत म्हणतात हे जास्त महत्वाचं आहे, नच अयुक्तस्य भावना. भावना हा शब्द आता भगवंतांनी वापरला. आपण सर्वसाधारणपणाने बुद्धी आणि भावना हे एकमेकांच्या विरोधात आहेत असं अशा प्रकारे, म्हणजे कोणी एखादा असं म्हणतो की मी बुद्धिवादी आहे ना त्यामुळे तुमचं ते भक्ती वगैरे मला कळत नाही, म्हणजे मी फार तर्क चालवू शकतो ना, मी तर्काला धरूनच बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या, तुम्हाला काय भावतं काय भावत नाही, तुम्हाला काय आवडतं मला नाही तसलं आवडत, बुद्धीला सोडून बोललेलं. मी अगदी बुद्धी जसं सांगेल तसा असं आपण म्हणतो. म्हणजे भावना ज्याच्या ठिकाणी आहे, श्रद्धा ज्याच्या ठिकाणी आहे, ज्याच्या ठिकाणी विश्वास आहे, अशी व्यक्ती जणू बुद्धीला सोडून वागते असं तथाकथित बुद्धिवादी नेहमी म्हणत असतो. हा जो बुद्धिवादी आहे तो आपल्या बुद्धीवर फार भरोसा ठेवणारा, पण असा जो बुद्धिवादी आहे तो राग आणि द्वेषांबद्दल कसा वर्तन करतो ते पाहायला पाहिजे. त्याची जी बुद्धीनी पाहण्याची खोड आहे तर त्याची बुद्धी ही वेगवेगळ्या भावभावनांनी लिप्त होते का? अनेक विकारांनी बुद्धी ही नेहमी ग्रासलेली असते. अशी वेगवेगळ्या विकारांनी ग्रासलेली बुद्धी ही त्या त्या वेळेला तसे निर्णय देते. जर तुमची बुद्धी क्षमेनी ग्रासली तर ती क्षमेचा निर्णय देते. क्षमा बुद्धी असेल, दया बुद्धी असेल, पण तीच बुद्धी जर मत्सरांनी ग्रासली तर वेगळ्या प्रकारे वर्तन करते. त्यामुळे बुद्धी तुमची विकारांपेक्षा मुक्त आहे का हे पाहायला पाहिजे. सगळ्या गोष्टी आम्ही बुद्धीला पटेल अशा करतो असे जे कोणी म्हणत असतील ते केवळ म्हणत तो त्यांचा अहंकार असतो. त्यांची बुद्धी वेगवेगळ्या भावनांमध्ये किंवा विकारांमध्ये जर लिप्त होत असेल तर आपल्या बुद्धीच्या बाबत ते स्वतः काहीही समजोत त्यांच्या ठिकाणी भावना निर्माण होऊ शकत नाही. ती अहंकारजन्य बुद्धी असते. तसंच ही बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी स्थिर राहत नाही, तर्क उत्तम लढवते असं या बुद्धीचं दुसरं लक्षण असतं. भगवंत असं म्हणतात की जो युक्त असतो त्यालाच बुद्धी असते, राग आणि द्वेष विरहित वर्तन करू शकतो, अंतःकरणावर जो परिणाम होऊ देत नाही त्याच्या ठिकाणी बुद्धी असते. दुसऱ्या बुद्धीला भगवंत बुद्धी असं संबोधतच नाहीत, तीही बुद्धीच आहे पण विकारग्रस्त बुद्धी असू शकेल. पण ही जी बुद्धी आहे, जी बुद्धी स्थिर होते अर्थात आत्म्यामध्ये रमते, बुद्धी एकदा आत्म्यात रमायला लागली की दुसरी अशी अतिशय महत्वाची आवश्यक अशी गोष्ट घडते की ती बुद्धी व्यापक होते. ती जसं आपल्या माझ्या अंतर्यामी आत्मा पाहू शकते तसं यांच्याही अंतर्यामी सर्वांच्याही अंतर्यामी तो भरून राहिलेला आहे अशा भावनेने पाहायला योग्य होते. सर्वत्र एक समत्वानी नटलेला परमात्मा त्या बुद्धीला समजायला लागतो. त्यामुळं या बुद्धीला भावना समजायला सुरुवात होते. भावना म्हणजे काय? सर्व जगताचं कल्याण व्हावं ही भावना, सर्वांचं चांगलं असावं ही भावना. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु ही भावना आहे, ही बुद्धी नाहीये. बुद्धीची परिनिष्ठित अशी अवस्था आहे. बुद्धी खूप घोळली, स्थिर बुद्धी इतकी स्थिर झाली आणि त्या स्थिरतेमध्ये आत्मस्वरूपाच्या ठिकाणी इतकी परिपूर्ण मुरली. विनोबा असं म्हणतात की होमिओपॅथीची औषधं जितकी जास्त घोळू तितकी जास्त परिणामकारक होतात. तसं ही बुद्धी आत्म्यामध्ये रमली आणि राग आणि द्वेष विरहित वर्तन करायला शिकली की ती इतकी घोळली जाते की जगताच्या कल्याणाची भावना त्याच्या ठिकाणी निर्माण होते. व्यापक भावनेखेरीज शांती नाही. त्याच्या ठिकाणी भक्ती निर्माण होते, त्याच्या ठिकाणी भावना निर्माण होते, त्याच्या ठिकाणी श्रद्धा देखील निर्माण होते. कारण तुमच्या अंतर्यामी देखील तसाच परमात्मा आहे हे मी श्रद्धेने पाहतो. माझ्या अंतर्यामी परमात्मा केवळ मी अनुभवू शकतो, त्याच न्यायाने तुमच्याही अंतर्यामी तोच भरून राहिलेला आहे हा तर्कही आहे आणि श्रद्धाही आहे. अशा प्रकारे त्याच्या जीवनात श्रद्धा, भावना, भक्ती याचा उदय निर्माण होतो. म्हणून जो युक्त आहे तो युक्त स्थिर बुद्धीचा असतो. जो युक्त आहे त्याच्याच ठिकाणी व्यापक भावना निर्माण होते. विनोबा असं म्हणतात की या दोन वचनांचा मेळ लागत नाही. बुद्धी युक्त असेल तर बुद्धी आणि युक्त असेल तर भावना, अयुक्त असेल तर बुद्धी नाही, अयुक्त असेल तर भावना नाही. याच्यात बुद्धी आणि भावना यांचा कुठेही मेळ घातला नाही असं वरकरणी दिसतं. पण एकावर एक अवलंबून असल्यामुळं भगवंतांनी तशी शब्द योजना केलेली आहे असं ते म्हणतात. बुद्धी नाही असं सोडून दिलं आणि भावना नाही असं म्हणून सोडून दिलं असं वरकरणी वाटेल. पण बुद्धी नसेल तर भावना येऊ शकत नाही. जर बुद्धी नसेल तर मग स्वार्थ येईल. जर बुद्धी नसेल तर संकुचितता येईल. व्यापक भावना, श्रद्धा, प्रेम या गोष्टी येऊ शकणार नाहीत. आणि शांती करता भगवंतांनी बुद्धीचा मुळीच उल्लेख केला नाही. बुद्धीच्या पुढे ही भावना आहे असं भगवंत म्हणतात आणि या भावनेच्या पुढे शांती आहे असं भगवंत म्हणतात. म्हणून फार बुद्धी आहे म्हणून शांती लाभणार नाही हे निश्चित. मी एका ठिकाणी प्रवचनाला गेलो होतो आणि प्रवचन झाल्यानंतर सत्संगाचा कार्यक्रम होता. त्या सत्संगात खूप उलट सुलट प्रश्न उत्तर, त्या सगळ्यांची उत्तरं दिल्यानंतर ते म्हणाले की आता आज तर केवळ सुरुवात झाली, आता उद्या पहा कसा भडीमार करतो. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार झाला. मग म्हणाले एक तासाचा वेळ पुरत नाही, तुम्ही माझ्या घरी या आपण बोलू. मी परगावी गेल्यामुळे मला वेळ होता, मी घरी गेलो त्यांच्या. तिथं अर्धा पाऊण तास झाल्यावर मी त्यांना असं म्हणलं की तुम्ही काही विचारलं तरी मी उत्तर द्यायलाच आलोय, मी देणारच उत्तर हे निश्चित आहे. कारण तर्क आहे, तुम्ही लढवणार मी लढवणार हे निश्चित. पण याच्यात तुम्हाला समाधान मिळतं का मला सांगा. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, ते म्हणाले नाहीये ना, मी कितीतरी उपनिषद वाचतो मला असं वाटतं कॉन्ट्राडिक्ट आहे, मी कितीतरी वचन वाचतो मला असं वाटतं हे बरोबर नाहीये ते बरोबर नाहीये, आणि म्हणून मी प्रश्न विचारत सुटतो. मी म्हणलं जसे आहात तसे विचारायला वय तर मोठं आहे तुमचं, शिकलेले तर आहात, विचार तर खूप केलेला आहे, पण एवढी सामग्री पुरेशी नाहीये हे तुम्हाला समजत नाहीये. एवढी सामग्री पुरेशी नाहीये शास्त्रांना प्रश्न विचारण्यासाठी, तुमच्याकडून अभ्यासाचीही अपेक्षा आहे. तुमच्याकडून तुमच्या जीवनात तुम्ही केलेल्या प्रयोगाचीही अपेक्षा आहे. तेव्हा मी हे श्लोक त्यांना सांगितले, अशा रीतीने जर बुद्धी स्थिर झाली नसेल आणि राग आणि द्वेष याच्यामध्ये जर आपण अडखळत असू आणि आपण विषयाचं चिंतन करत असू तर केवळ तुमची बुद्धी प्रश्न विचारतीये, तुम्ही समजून घ्या. विवेकानंदांचं हे पटतं पण हे नाही बाबा पटत, आणि उपनिषदांमध्ये हे म्हटलं ते चांगलंय पण हे नाही बाबा बरोबर वाटत. तुम्हाला नाहीच वाटणार, पण तुमच्या मताला तेवढी किंमतही नाहीये कारण तुम्ही अभ्यासही करत नाही आहात. हे करण्यासाठी म्हणून जी पात्रता पाहिजे ती पात्रता दीर्घ आचरणाने याचा अनुभव येऊ शकतो, पण केवळ प्रश्न विचारून नाही. म्हणून बुद्धीच्याही पुढे बुद्धीतून भावना निर्माण झाली पाहिजे आणि ती भावना निर्माण होईल तेव्हा शांती होईल. मी तर्कांनी समजून घेतलं की सर्व ठिकाणी एकच ब्रह्म भरून राहिलेला आहे, पण माझी जेव्हा तशी भावना होईल तेव्हा मला निश्चिंतता येईल. कारण तर्क चुकूही शकतो, तर्क कसाही वापरता येऊ शकतो. तर्कांनी तुम्ही कोणतीही गोष्ट सिद्ध करू शकता असिद्ध करू शकता, ती काही फार मोठी करामत समजली जात नाही. म्हणून बुद्धी म्हणजे ही सगळी परंपरा राग द्वेष वियुक्त इस्तू त्याच्यापासून स्थिर बुद्धी प्राप्त होणं, याला भगवंत युक्त असं म्हणतात. या युक्त झालेल्या स्थितीमुळे बुद्धी प्राप्त होते. या बुद्धीलाच भावना समजायला लागते, अशा बुद्धीला, केवळ बुद्धीला नाही. आणि अशी जेव्हा भावना समजते तेव्हा तो शांतीचा धनी होतो. नच अभावयत शांती, भावना असेल तर शांती, आणि शांती आहे त्यालाच सुख प्राप्त होणार. हा जो युक्त शब्द आहे तो वेगवेगळ्या छटांनी भगवंतांनी भगवद्गीतेत ठिकठिकाणी वापरलेला आहे, तरी देखील भगवंतांचा जो एकूण निष्कर्ष आहे तो युक्त जीवन असावं असाच आहे. भगवंतांनी पाचव्या अध्यायामध्ये कर्मयोग्याची एक प्रकारे व्याख्या केली तेव्हा योगयुक्तः असा शब्द वापरला, योगयुक्तः. आणि हा योगयुक्त पुरुष म्हणजे कोणत्या गुणांनी संपन्न पाहिजे? योगयुक्तः विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रियः. योगयुक्त इज इक्वल टू ज्यांनी आपलं मन जिंकलेलं आहे असा, ज्याचं मन अत्यंत शुद्ध झालेलं आहे असा विशुद्धात्मा, विजितात्मा, ज्याचं अंतःकरण अत्यंत शुद्ध झालेलं आहे आणि अंतःकरण ज्यांनी जिंकलेलं आहे, स्वाधीन केलेलं आहे असा विजितात्मा, जितेंद्रिय ज्यांनी इंद्रिय जिंकलेली आहेत असा, हे चाललेलं आहे तिथं. फक्त शब्द वेगळे असल्यामुळं आपण कर्मयोगाबद्दल भगवंत बोलतायत अशा पद्धतीने साहजिकच त्याच्याकडे पाहतो. पण योगयुक्त म्हणजे विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रिया. पुढे ऐका, सर्व भूतात्म भूतात्मा ही भावना. सर्व भूतांच्या अंतर्यामी असणारा आत्माच आपण आहोत, आपण झालेले आहोत असा. कुर्वन अपि न लिप्यते, करून देखील लिप्त होत नाही. कुर्वन्नपी न लिप्यते हा भगवंतांचा कर्मयोग आहे, कर्मयोगी आहे. त्याची व्याख्या करताना याच शब्दात याच भाषेत भगवंत बोलतात. तो करून देखील लिप्त होत नाही असा जो युक्त आहे तो युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोती नैष्ठिकीम. असा जो युक्त आहे तो कर्मफलाचा त्याग करून शांती प्राप्त करतो असं भगवंत म्हणतात. आणि अयुक्त आहे तो अयुक्त कामकारेण फले सक्तो निबद्धते. इथं सांगितलेलं आहे तेच. जो अयुक्त आहे तो कामाच्या तडाख्यात सापडतो, फळामुळे बांधला जातो, फळाच्या आसक्तीमुळे बांधला जातो. फले सक्त निबद्धते, त्याचं जीवन बांधलेलं बद्ध असं असतं. आणि मुक्त जीवन म्हणजे युक्त हा कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोती नैष्ठिकीम. पुढे सहाव्या अध्यायामध्ये भगवंतांनी आहार विहार याच्या संबंधी युक्ताहार युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य योगो भवती दुःख हा. दुःखाचं हरण करणारा किंवा दुःख संपवणारा असा योग तेव्हाच होईल जेव्हा तो युक्त आहार घेईल, युक्त विहार असेल, युक्त चेष्टस्य कर्मसु सगळ्या कर्मांमध्ये त्याची चेष्टा युक्त असेल. अर्थात तो कामनिक अंगानी कर्मामध्ये सापडणार नाही. या ठिकाणी युक्त याचा अर्थ मोजक परिमित नेमकं असं आहे. पण हा मोजकं परिमित नेमकं असं जे त्याचा आहार आचरण विहार झोप जागृती हे जे सगळं जीवन सांगितलेलं आहे ते जीवन हे अतिशय नियमबद्ध विषयांमध्ये न सापडणारं असंच अपेक्षित आहे. आणि भगवंत पुढे म्हणतात की यदा विनियतम चित्तम, अशामुळं चित्त आवरायला मदत होते. अनर्गळ जर इंद्रिय सोडली, सगळं ताब्यात आहे पण खाणं ताब्यात नाही अशी काही मंडळी असतात, बाकी जाऊनही तिथं जात नाहीत, पाहू नाही ते पाहत नाहीत, करू नाही ते करत नाहीत, पण आहार मात्र सडकून जे समोर येईल ते हाणा असा आहार असेल. एक जर काही असेल तर योग जमत नाही, चित्त आवरायला मुश्किल जातं. काही काहींचं सगळं नियमित असतं पण फार फिरण्याची हौस असते. एकदा हे पाहून यायचे, एकदा ते पाहून यायचे, एकदा ते पाहून यायचे. मन आवरलं जाणं फार कठीण. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. कर्म देखील आपलं जीवन काय आहे, आपल्याला किती मुलं बाळं आहेत, आपल्याला किती संपत्तीची आवश्यकता आहे. संपत्ती खेरीज देखील बाकीची कर्म. काही काही मंडळी नातेवाईकांकडे फिरत बसतात, संबंध पाहिजेत, याच्याकडे जा मग 8 दिवसांनी त्याच्याकडे जा मग त्याच्याकडे जा दुसरीकडे जा परत एकदा तीच राऊंड. किंवा मित्रमंडळी, युक्त चेष्टस्य कर्मसु. कर्मामध्ये युक्त असणारी चेष्टा जर अयुक्त असेल तर नाही ना होत, मग मन आवरणार कसं. युक्त स्वप्नावबोधस्य. स्वप्न आणि अवबोध, जागृती आणि झोप हे देखील युक्त पाहिजेत. असं असेल तेव्हा योग दुःखाचा नाश करतो. आणि इथेही बघा तसे शब्द आहेत, प्रसादे सर्व दुःखानाम हानीही अस्य उपजायते. दुःख नाहीशी होणं आणि प्रसन्नता प्राप्त होणं या आवश्यकच गोष्टी आहेत. युक्तता जीवनात नसेल तर जीवनात दुःख भरून राहील. कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने दुःखाची पावलं तुमच्या जीवनात प्रवेश करतीलच. तुमची प्रकृती ठीक राहणार नाही, तुमचं मनस्वास्थ्य ठीक राहणार नाही. पण भगवंत असं म्हणतात की यदा विनियतम चित्तम आत्मनी एव तिष्ठती. अशा प्रकारे युक्ताहार विहाराने आवरलेलं चित्त एकदाच का आत्म्यामध्ये रमायला सुरुवात झाली. निस्पृहा सर्व कामेभ्यो. सर्व कामनांपासून तो निस्पृह असण आणि आत्म्यामध्ये रमण हे एकदा सुरुवात झाली की युक्त इत्युच्यते तदा. त्याला युक्त असं म्हणतात. इथलीच व्याख्या आहे, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा. सर्व कामना निघून गेल्या आणि आत्म्यामध्येच रमायला लागला, त्याची बुद्धी स्थिर होते, तोच युक्त होतो. इथं भगवंत तेच सांगतात 6 अध्यायामध्ये की अशा प्रकारे सर्व बाजूनी उत्तम रीतीने आवरलं गेलेलं चित्त जेव्हा आत्म्यामध्ये स्थिर होतं आणि सर्व कामनांच्या बाबत तो निस्पृह होतो. निस्पृह हा सर्व कामेभ्यो. युक्त इत्युच्यते तदा तो युक्त होतो. शास्त्रीय मार्गाने तो युक्त झालाच पाहिजे. पुढे हा युक्त शब्द 12 अध्यायामध्ये जिथे आला, मय्यावेश्य मनो येमाम नित्य युक्ता उपासते. श्रद्धया परयोपेताहा तेमे युक्त तमो मताहा. आधीचा युक्त आणि युक्त तम असा एक वेगळा मोठा विषय या 12 अध्यायामध्ये आला. पण त्या ठिकाणी जो माझ्या ठिकाणी मन ठेवतो आणि नेहमीच युक्त होऊन माझी उपासना करतो असं भगवंत म्हणाले, त्याचा संबंध 11 अध्यायामध्ये शेवटी जे मत कर्मकृत माझ्या करता कर्म करणारा मत परमो मीच ज्याला परमगती आहे असा मत भक्त हा जो माझा भक्त होऊन राहिलेला आहे असा संगवर्जित हा देह संग कर्म संग कर्मफळाचा संग ज्यांनी टाकलेला आहे. निर्वैर सर्व भूतेषु सर्व भूतमात्रांच्या बाबत अत्यंत अविरोध आणि निर्वैर अशी भावना ज्याची आहे. हे जे वर्णन केलेलं आहे हे वर्णन नित्ययुक्त पुरुषाचं आहे. असा मग युक्त तम होतो. श्रद्धा प्रेम ठेवून मग तो युक्त तम होतो. श्रद्धया परया उपेता तेमे युक्त तमो मताहा असं भगवंत म्हणाले. याचा अर्थ असा की हा जो युक्त मुक्त म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे, अजूनही काही ठिकाणी आहे। पण हा जो युक्त पुरुष आहे तो युक्त पुरुष एका विशिष्ट गुणांचाच भगवंत सदान कदा पाहतात, नेहमी तो तसाच असला पाहिजे। अध्याय बदलला, सांगणं बदललं तरी रेफरन्स तोच राहतो। नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य नच अयुक्तस्य भावना नच अभावयत शांती अशांतस्य कुत सुखम। म्हणून स्थिर बुद्धी ही स्थिर बुद्धी राग आणि द्वेष विरहित वर्तन इथपासून सुरू होते। आत्म्यामध्ये रमण, अंतकरणावर परिणाम होऊ न देणं, प्रसाद प्राप्त होणं, चित्त प्रसन्न होणं, बुद्धी स्थिर होणं, अशा प्रकारची स्थिर बुद्धी आणि त्या स्थिर बुद्धीच्या पलीकडे जाऊन त्याच्याही पुढे ती बुद्धी जाऊन त्या बुद्धीत निर्माण होणारी भावना जनकल्याणाची विश्वकल्याणाची सर्व परमात्म्याची लेकर आहेत अशा प्रकारची अद्वैत भावना। पण ही भावना श्रद्धायुक्त असते कारण अनुभव फक्त आपल्या ठिकाणी आपण घेऊ शकतो। असं असल्यामुळे त्या भावनेला श्रद्धेचा देखील स्पर्श आहे। भगवंतांनी श्रद्धया परया उपेता असंच म्हटलेलं आहे। माझ्या व्यतिरिक्त जे जीवन आहे मी पाहतो ते बाकीच्या सगळ्यांचं ते श्रद्धेनीच तसं आहे। तर्कानी आहे पण तर्कानी आहे ते श्रद्धेनी देखील तो तसाच आहे असंच पाहणं गरजेचं आहे। अशा प्रकारे स्थिर बुद्धी अधिक या बुद्धीची त्याच्याही पुढची स्थिती म्हणजे भावना, त्या भावनेमुळे मिळणारी शांती आणि त्या शांतीच्या पुढे जाणारं मिळणारं सुख अशी परंपरा भगवंतांनी सांगितली। ही शांती आणि त्या शांतीच्या पुढे जाऊन मिळणारं सुख हे जीवनाचं प्राप्तव्य आहे। या अध्यायाच्या शेवटी विहाय कामान या सर्वान पुमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकारहा स शांतीम अधिगच्छती असंच भगवंत म्हणाले। तो शांतीला प्राप्त होतो आणि शब्दही असेच आहेत, विहाय कामान या सर्वान पुमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकारहा असा होतो तो शांतीला प्राप्त होतो। पुढे पाचव्या अध्यायात देखील युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांती माप्नोति नैष्ठिकी। शांती प्राप्त व्हायला एकच मार्ग भगवंत सांगतात, जसं युक्त एकच तसा शांती प्राप्त करणारा एकच या प्रकारे जाणारा। बाराव्या अध्यायातला बारावा श्लोक काय तो, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्याग त्यागात शांती ही अनंतरम। शांती प्राप्त होण्याचा एकच पाथवे एकच मार्ग आहे। ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतकरणी तो आकळीला जाण गुणी विषयादिकी। या युक्तीची कडसणी ज्याच्या अंतकरणाला स्पर्श झाली नाही तो विषयांच्या गुणांनी झाकळला जातो। तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा, त्याची बुद्धी स्थिर नाही, त्याला स्थिर बुद्धी प्राप्त होत नाही आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे। आणि स्थिर बुद्धी बद्दलची आस्था तीही त्याच्या ठिकाणी निर्माणच होत नाही। अयुक्त आहे त्यामुळे त्याच्या आवडीच वेगळ्या राहतात, त्यामुळे स्थैर्य त्याच्या ठिकाणी निर्माणही होत नाही, त्याची आवडही त्याला नसते। त्याचं जीवन भले अशांत असतं पण त्याला स्थैर्याची आवड नसते। या जरा केंद्रात या, ध्यानाला या। अरे बापरे, ध्यानाला कोण बसेल, नको ते डोळे मिटून बसणं। त्याच्यापेक्षा आम्हाला चार वेळेला पर्वती चढायला उतरायला सांगा, त्याला जमणार नाही, त्याला नको वाटेल। निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखही मना भावना ज्याची निश्चळत्वाची नाही, ज्याची स्वैर भावना आहे, तरी शांती केवी अर्जुना आपू होय, शांती आपलीशी होईल कशी? जेथे शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरोनी न रिगे कही, जैसा पापियाच्या ठाई मोक्षू न वसे। तो सुखाच्या ठिकाणी प्रवेश करूच शकत नाही। देखई अग्नी माझी घापती, तिये बीजे जरी विरुढती, तरी अशांता सुख प्राप्ती घडो शके। अग्नी मध्ये भाजलेली बीज जर अंकुरली तर मग ठीक आहे, अशांत जो आहे तर तो सुखाला प्राप्त होईल असं आम्ही समजू, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। देखई अग्नी माझी घापती, तिये बीजे जरी विरुढती, तरी अशांता सुख प्राप्ती घडो शके। जेवण धड करू शकत नाहीत। काही काही मंडळी पानावरून एखादा विचार जर सुचला तर पानावरून उठून जातात। बायको म्हणते की अहो भात खाल्ला, अर्ध जेवण झालं, पुढचं जेवण नाही नाही, ते महत्वाचं काम सुचलं म्हणून चाललो। जेवण धड करू शकत नाहीत, धड बोलू शकत नाहीत। समोर जर बसले तुमच्या तर पेपर थोडासा समोर आहे, थोडं वाचतात, थोडं हो हो करतात, मध्येच मोबाईल असतो, काहीतरी पाहतात मोबाईलवर, थोड्या वेळ ते डिस्कनेक्टच असतात तुमच्या बोलण्याशी, काहीतरी मेसेज वगैरे त्यांचं चालू असतं आणि मग परत तुमच्याशी बोलतात। अशांत असेल, इतका अशांत असेल, धड चालू शकत नाहीत, असे निघतात आणि त्यांना वाटतं नको इकडं नको जायला म्हणून तिकडं, म्हणजे या चौकापर्यंत जाऊन मग परत तिकडेही जातात। काही काही नाही ठरलेलं आणि स्थिर बुद्धीचा पुरुष। एकदा रामकृष्ण एका भक्ताच्या घरी जवळ आले, दिसतायत समोरून आलेले, ते सामोरे गेले आणि म्हणाले की घरून निघालो तेव्हा या रस्त्याने यायचं ठरवलेलं नव्हतं, पण चुकून या रस्त्याने आलो। माझ्या सत्यधर्मा करता आणि माझ्या समाधाना करता ज्या रस्त्याने यायचं ठरवलेलं होतं त्याच रस्त्याने येणं आवश्यक आहे। ते परत फिरले आणि ज्या रस्त्याने यायचं त्याच रस्त्याने आले, आता बरं वाटत म्हटलं म्हणाले। कुठेही दुहेरी वर्तनच नाही। इथल्या इथं बोलताना शब्द बदलणारा माणूस, रस्ता बदलून चालायला देखील तयार नाही असा माणूस। जीवन कुठेतरी सत्यावर आधारित पाहिजे, संकल्पावर आधारित पाहिजे। जो पहिला संकल्प होता, जसं करायचं ठरवलेलं होतं तसंच करणार, अशी ज्याची भावना झाली तो सुखाला आणि शांतीला प्राप्त होणारच। म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे। म्हणून मन अयुक्त असणं हेच दुःखाचं सर्वस्वी कारण राहतं। या कारणे इंद्रियांचे दमन निके। म्हणून इंद्रियांचं दमन करणं, इंद्रिय आवरण, म्हणून याचा युक्ताहार विहारस्य याच्याशी संबंध आहे। म्हणून याचा युक्ताहा कर्मफलम त्यक्त्वाशी संबंध आहे। म्हणून याचा योग युक्ताहा विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियाहा याच्याशी संबंध आहे। अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुखे, या कारणे इंद्रियांचे दमन निके। म्हणून इंद्रिय दमन हे योग्यच राहील बाबा, असं भगवंत अर्जुनाला म्हणतात। इंद्रिय आवरण हे योग्यच। इंद्रियांच्या दमनामध्ये इंद्रियांना विषय सेवन करू न देणं असा भाव मात्र, दमन हा शब्द असला तरी, न्याय आणि धर्म विषय आहेत ते राग द्वेष वियुक्त असू असेच। दुःखेशु अनुद्विग्न मनहा सुखेशु विगत स्पृहा, अशा प्रकारेच यस सर्वत्रान अनभिस्नेहा तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी, हे जे निरूपण झालेलं आहे ते निरूपण लक्षात ठेवून अशाच पद्धतीने इंद्रिय वृत्तींच्या मागे जायचं नाही, वृत्तीच रोखायच्या, इंद्रिय आवरायची, जी अंतर इंद्रिय आहेत त्याच्यावर ताबा मिळवायचा, अशा प्रकारच्या या युक्त्या आणि आत्मनिये व आत्मनः तुष्टः यामुळेच स्थितप्रज्ञ घडतो, यामुळेच स्थितप्रज्ञ हा शांतीला आणि शांतीच्या पाठोपाठ असणाऱ्या सुखाला प्राप्त होतो. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.